पुण्यात झोपनी सतार सरनारंग पसरली पैंजणे सैल टाकुनियंग दुमडला गालीचा तक्के झुकले खाली तबकात राहिले लवंगासानी थांबले रसिक जन होते ज्याच्या साठी ते डावलुनी तू दार दडपिले पाठी साधता विड्याचा घाट उमटनी तान वरलवंग ठसता होसी कशी बेभान चित्रात रेखिता चित्र बोलले पहिने कानीर लोचनी आज तुझा ग
क्लांत वळून पाहता का
सहित अंधाराला तो तारा तुटतो तसा खालती गेला हा विडा घडवनी करीते त्याचे ध्यान त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे वर्षात एकदा